नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोंय वैजकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलांत 6 म्हयन्या भितर सगळ्यो साधन सुविधा उपलब्ध करून दिता. लाडली लक्ष्मी आनी गृह आधाराचे प्रलंबीत अर्ज खास समिती नेमून निकालात काडटा. भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांचे उतर. मोपा विमानतळाचेर गोवा मायल्स टॅक्सी एपावरवी 1560 गोंयकार टॅक्सीकार अशें येरादारी मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी सांगलां. दिव्यांग व्यक्ती 32 इलेक्ट्रीक टू व्हिलराचे वाटप मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केले. 22 ते 28 जुलय मेरेन शिक्षण सप्तक मनोवचे अशें सगळ्या माध्यमिक शाळांक सुचोवणी धाडल्या. डॉ टीएमए पै फाउंडेशना वतीन साहित्य पुरस्कार कोंकणी लेखक अरविंद भाटीकार हांकां फावो जाला. आतां पुराय खबरो. गोंय वैजकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलांत 6 म्हयन्या भितर सगळ्यो साधन सुविधा सुसज्ज करून दिता अशें आश्वासन भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सभाघरांत दिल्या. कॅन्सरा खातीर म्हत्वाची आशिल्ली पॅट स्कॅन मशीन जाता तितल्या बेगीन चालीक लायता अशी माहिती तांणी दिली. आमदार क्रूज सिल्वा हांणी प्रश्नोत्तराच्या वराक गोमेकोच्या म्हत्वाची मशीनां मोडल्यात, तशेंच हेर दुयेंतींचो चड ताण आशिल्ल्यान कांय दुयेंतींक खासगी हॉस्पिटलांत तपासण्यो करच्यो पडटा अशें सभाघराचे नदरेक हाडून दिल्ले. हातूंत स्टीमी ट्रिटमेंट, एक्स रे, रेडियोलॉजी तशेंच काळजाच्या आताकाच्यो किशी अशेच्यो तपासण्यो म्हारग आसतात अशें तांणी सांगलें. ह्या वेळार विरोधी पक्ष फुडारी हांणी कॅत लॅबाचें नुतनीकरण करचें, तशेंच पॅट स्कॅन मशीनां बंद पडिल्ली सेवा सुरू करची, तशेंच स्ट्रोक आयिल्ल्या मनशाक उपचार दिवपी न्युरोलॉजिस्ट कर्मचारी गोमेकोत सदांच उपलब्ध करून दिवचे अशी मागणी केली. जाल्यार आमदार दोतर चंद्रकांत शेट्टी हांणी गोमेकोचे ब्रेस्ट कॅन्सराची तपासणी करपी मेमोग्राफीचे मोडिल्ले मशीन बदलून नवे मशीन उपचारा खातीर उपलब्ध करून दिवचे अशी मागणी केली. लाडली लक्ष्मी आनी गृह आधाराचे प्रलंबीत अर्ज खासा समिती नेमून निकालात काडटा अशें आश्वासन बायल आनी भुरगीं उदरगत खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी दिला. 2019 वर्सा सावन लाडली लक्ष्मीची 3900 अर्ज प्रलंबीत उरल्यात. लाडली लक्ष्मी सयत गृह आधाराचे बरेचशे अर्ज प्रलंबीत आसात अशें आमदार संकल्प आमोणकार हांणी सभाघराच्या नदरेक हाडून दिले. ह्या वेळार येवजण्यांचो लाव घेवपाचो सर्वे थळाव्या पंचायत वांगड्यांक बरोबर घेवन करचो अशी सुचोवणी आमदार डिरायला लोबो हांणी दिली. मोपा विमानतळाचेर गोवा मायल्स टॅक्सी एपावरवी 1560 गोंयकारांच्यो टॅक्सी चलतात. हातूंतले 90% चालक हे स्वता गाडयेचे मालक आसात अशी माहिती येरादारी मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी सभाघरांत दिली. जाल्यार ह्या वेवसायात 8.5 कोटी रुपयांचो बिझनस जाला अशी माहिती मंत्र्यांनी दिली. दुसरे वटेन सुमार 18,000 टॅक्सी नोंदणी करिनासतना भाडी मारतात. हाका लागून सुमार 100 कोटींचो बिझनस बेकायदेशीर पद्दतीन चलता अशी माहिती मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी दिल्या. मोपा विमानतळाचेर गोवा मायल्सावरवी भाडी मारपी 90% गोंयकार आसात, जाल्यार हातूंतले 80% टॅक्सीकार पेडणे आनी मांद्रेचे आसात अशें तांणी म्हळां. मोपा विमानतळाचेर खासगी टॅक्सीकारांक कावंटर दिवचो अशी मागणी पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकार हांणी केली. ह्या कावंटराचो विशय पेडणे आनी मांद्रेचो आमदार तशेंच पंचायत मंत्री आनी हांव खासा बसका घेवन सुटावी करतां अशें उतर मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार दिलें. उद्देगीक वस्तुकेंतल्या जाग्यांचेर जावपी अतिक्रमणाचो सोद घेवपा खातीर सरकारान समिती स्थापन केल्या. समितीच्या अहवाला प्रमाण अतिक्रमणाचेर कारवाय जातली. अतिक्रमण कित्याक जाला आनी कारवायेची शिफारस समिती करतली. उद्देगांक जो प्लॉट दिला आनी ताचे कडेन जो जागो आसा तातूंत फरक आसा, हो फरक कित्याक जाला त्या कारणाचो सोदूय समिती घेतली. आमदार कार्लोस फेरेरा, एल्टन डिकॉस्टा आनी युरी आलेमांव हांच्या लेखी प्रस्नाक उद्देग मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी ही लेखी जाप दिल्या. कांय वर्सां पयलीं उद्देगांक उद्देगीक वस्तुकेंनी प्लॉट दिले, त्या वेळार हातांनी सर्वे करून प्लॉटांचे मेजमाप जाल्ले. जीपीएस सर्वे केल्या उपरांत उद्देगांच्या ताब्यात आशिल्ली जागा आनी दिल्ली जागा हातूंत तफावत आशिल्ल्याचें दिसून आयलां. जीपीएस सर्वे हो मॅन्युअल केल्ल्या सर्वे परस बिनचूक आसता. सर्वेची पद्दत बदलल्यान सुवातेर तफावत जावपाची शक्यताय आसा. उद्देजकांनी अतिक्रमण केलां कांय हेर कारणाक लागून जाग्यात तफावत आसा ताचो सोद समिती घेतली. ही समिती सरकाराक अहवाल सादर करतली असो उल्लेख लेखी जापीत आसा. सावियो कोरिया हे समितीचे अध्यक्ष आसा. आशा वायगणकर, सोहन उस्कयकार आनी लुसियानो कोस्ता हे समितीचे हेर वांगडी आसात. हे समितीन वावर सुरू केला अशें सांगलां. उद्देगाक दिल्लो जागो आनी ताब्यात आशिल्ल्या जाग्या मदीं 5% तफावत आसलो जाल्यार कसलीच कारवाय करिनासतना आशिल्ली जागा तांकां दितले. शापोरा किल्ल्याची वणत कोसमेल्या आनी ताचे फातर कोसळून पडटात. हो किल्लो पर्यटन थळ आशिल्ल्यान किल्ल्याच्या बाबतीन परिस्थितीक लागून दुर्घटना घडपाक शकता अशें आमदार डिरायला लोबून लक्षवेधी सुचोवणे वेळार सभाघराच्या नदरेक हाडून दिले. ह्या वेळार किल्ल्याच्या वणटीची भौशीक बांदकाम खात्याच्या तांत्रिक विभागावरवी पळोवणी करून संबंधित काम बेगोबेग करून दिता अशें आश्वासन पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिला. हे खातीर 3.8 कोटी अदमाशी खर्च येतलो अशें मंत्र्यांनी म्हळां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. दिव्यांगांक गरजेची साधनां आनी उपकरणां फुकट दिवपाक सरकार बांदील आशिल्ल्याचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आयज सचिवालयांत हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडाच्या सामाजीक बांदिलकी उपक्रमा खाला दिव्यांग व्यक्तीक न्यू फ्लाय आणि न्यू बोल्ट कंपनीच्या वट्ट 32 इलेक्ट्रिक टू व्हीलरचे वाटप केल्याप्रमाणे उलयताना सांगले. तसेच मुख्यमंत्र्यांनी संजय स्कूल फॉर स्पेशल एज्युकेशन सेंटरातल्या विशेष विद्यार्थ्यांक आवाजाची सुविधा आशिल्ल्या 12 टॅबलेटाचे वाटप केले. दिव्यांग व्यक्तीक मदत केल्ल्या खातीर मुख्यमंत्र्यांनी एसपीसीएलचे उपकार मानले आणि रेट्रोफिट आधुनिक इलेक्ट्रिक दुचाकीक लागून दिव्यांग व्यक्तीच्या जिणेत स्वावलंबन आणि सुलभता येऊन त्यांच्या जिणेत सुधारणा जावपाक मदत जातली असे म्हणले. समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय आणि सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमा खातीर एसपीसीएल पेट्रोलियमाचे उपकार मानले आणि शारीरिक दृष्ट्या दिव्यांग आशिले मोबाईल शॉप मालक इरफान हांचे उदाहरण देऊन रेट्रोफिट केल्या दुचाकीक लागून दिव्यांग व्यक्तीचा प्रवास करताना दुसऱ्याचेर अवलंबून रावपाचे कशा तरेन कमी जातले आणि स्वावलंबी जावपाक मदत जातली हे विशीं पटोवन दिले. ह्या वेळार विधानसभेचे सभापती रमेश तवडकर, आमदार डॉ देविया राणे, चंद्रकांत शेटये, प्रेमेंद्र शेठ, दिगंबर कामत, दाजी साळकार, समाज कल्याण सचिव ई वल्लभन, गोय राज्य दिव्यांग आयुक्त गुरुप्रसाद पाउस्कार, गोय राज्य दिव्यांग व्यक्ती आयोगाचे सचिव ताहा हजीक, कंपनीचे कार्यकारी संचालक राजीव गोयल, सरव्यवस्थापक पेंडर बाबा, व्यवस्थापक शशांक तिवारी, श्रुती पालन आणि हेरमानेस्त उपस्थित आशिले. राष्ट्रीय शिक्षण धोरणातल्या काय महत्वाच्या गजाली विद्यार्थ्यांमेरेन पावच्यो ह्या हेतान 22 ते 28 जुलै मेरेन शिक्षण सप्तक मनोवचे असे राज्य सरकारच्या समग्र शिक्षा फाट्यान सगळ्या माध्यमिक शाळांक कळीत केला. राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू जावन 4 वर्षा पुराय जाली म्हण त्या निमतान ह्या धोरणांचे लाव समजून घेवपाक शिक्षण सप्तक उपेगी थारतले असे शिक्षण संचालक शैलेश जिंगणे यांनी सांगला. 22 जुलैक शिक्षण साहित्य प्रदर्शन, 23 तारखेक निपूण कार्यपद्धती, 24 खेळा सर्ती, 25 जुलैक सांस्कृतिक कार्यावळी, 26 जुलैक कुशळटाय दीस, 27 तारखेक पोषक आहार दीस आणि 28 जुलैक समाज दीस अशा साबार मध्यवर्ती संकल्पनाच्या आधाराचेर शिक्षण सप्तक राज्यातल्या सगळ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी मनोवचे असे राज्य शिक्षण संचालनालयान कळीत केला. कुडचडे काकोडा नगरपालिकेचो पालिका अध्यक्ष प्रदीप नायक आणि उपनगराध्यक्ष रुचा सुभाष वस्त हांनी दोघांनी आपल्या पदाचा राजीनामो पालिका प्रशासन संचालकांक सादर केला. नायक हे फाटले वर्सभर तर वस्त हे फाटली 3 वर्सा या पदाचेर आशिल्ली. डॉ टीएमई पै फाउंडेशना वतीन साहित्य पुरस्कार कोंकणी लेखक अरविंद भाटीकार हांच्या कर्मण्ये काल आज फाल्यां ह्या कादंबरीक फावो जाला. 25,000 रुपया रोख इनाम आणि प्रशस्तीपत्र अशा स्वरुपाचा पुरस्कार असा. कर्मण्ये काल आज फाल्यां ह्या कादंबरीत एक आयएएस अधिकारी सरकारच्या स्वार्थी आणि भ्रष्ट वृत्तीकडेन कसो झुजता हाचे वर्णन असा. ह्या कादंबरीक 2022 वर्साचो गोय कोंकणी भाषा मंडळ साहित्य पुरस्कारही लाभिल्लो. सात जुजेर आरियल पंचायतीचे नवे सरपंच म्हणून कार्मिना फर्नांडीस हांची बिनविरोध निवड झाली. सिर्वेक जॉर्जिना तेरेजा हिणे उमेदवारी अर्ज भरिल्लो पण उपरांत तिणे आपला अर्ज फाटी घेतला आणि त्या खातीर फर्नांडीस सरपंच म्हणून बिनविरोध वेचून आयली. सरपंच पदाचा ताबो घेतल्या उपरांत पत्रकारांकडे उलयताना फर्नांडीस हांणी सांगले की नेसाय उद्देगीक वसाहतीत नुसते प्रक्रिया करपी कारखाने आपले घाणयारे उदक शेतांत सोडटात आनी त्या खातीर प्रदूषण जाता. अशा कारखान्या आड कारवाय करप हे आपले प्राधान्य आसतले अशें तिणे म्हळे. फाटले कांय दीस शेगीत पडिल्ल्या पावसाक लागून कुठ्ठाळे जंक्शना लागी पालसण कोसळून काय स्कुटरी पानां चिड्डिल्ल्यो. उजो पालोवपी दळान सुवातेर वचून सैमीक आपत्ती वेवस्थापनाच्या जोड पालवान मार्गावेली माती आनी खडपां कुशीक काडपाच्या कामाक सुरवात केल्या. मातयेपानां सापडिल्ल्यो 3 स्कुटरी भायर काडपाक दळाक यश आयला. मजगतीं थळावो आमदार आतनवास आनी सरपंच सानिया परेरा सुवातेर हजर आशिल्ली. टॅनिस स्विडीश ओपनांत ऑलिंपिकांत पावलेलो भारतीय टॅनिस खेळगडो सुमित नागलाक सरळ सेटांनी पराभव पत्कारवो लागल्यान तो खेळाच्या भायर पडलो. दादल्यांच्या एकोडी फेरयेत आज सांजवेळार संवसारीक क्रमांक 36 मानांकीत अर्जेंटिनाच्या मारियानो नावाने हाचे कडल्यान नागलाक 6-4, 6-2 अशी हार खावची पडली. ताचे आदी ओपनांत जाल्ल्या दादल्यांच्या दुट्टी लढतीत अलेक्झांडर म्युलर आणि लुका व्हॅन एशे हांच्या फ्रेंच जोडयेन सुमित नागल आणि कॅरोल ड्रझेविकी हांच्या भारतीय पोलंड जोडयेक 6-3, 6-4 अशा सरळ सेटांनी हारायले. मजगती नागलान मंगळारा ताच्या एटीपी क्रमवारीत दादल्याच्या 19 सर्तीत 68 उचेलो क्रमांक मेळिलो. आणि आता खबरो सोपोवच्यो पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. गोय वैजकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलांत 6 महिन्या भितर सगळ्यो साधन सुविधा उपलब्ध करून दिता. लाडली लक्ष्मी आणि गृह आधाराचे प्रलंबित अर्ज खासा समिती नेमून निकालात काढटा भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांचे उतर. मोपा विमानतळाचेर गोवा मायल्स टॅक्सी एपावरवी 1,560 गोयकार टॅक्सीकार येरादारी मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी म्हळां. दिव्यांग व्यक्तींक 32 इलेक्ट्रीक टू व्हिलरचे वाटप मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी केले. 22 ते 28 जुलै मेरेन शिक्षण सप्तक मनोवचे असे सगळ्या शाळांक माध्यमिक शाळांक सुचोवणी धाडल्या. डॉ टीएमई पै फाउंडेशना वतीन साहित्य पुरस्कार कोंकणी लेखक अरविंद भाटीकार हांकां फावो जाला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.